चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तितावी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ। तितावी साखर कारखान्याच्या नव्या गाळप हंगाम 2020-21 शुभारंभ मंगळवारी करण्यात आला। कारखान्याचे महाव्यवस्थापक सुधीर कुमार आणि तितावी थाना प्रभारी कपिल देव सह शेतकऱ्यांनी चेन मध्ये ऊस घालून नव्या गाळप हंगामाची सुरुवात केली। यावेळी सर्वप्रथम बैलगाडीमधून ऊस घेऊन येणाऱ्या सतपाल पुत्र भंवर येथील रहिवासी मांडी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस घेऊन पोचणारे सुबोध कुमार राजसिंह रहिवासी तितावी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। महाव्यवस्थापक सुधीर कुमार यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे। दरम्यान ऊस व्यवस्थापक धीरज सिंग, HR हेड वैभव कुमार, विकास कुमार, तेजवीर सिंग, सुमित प्रधान, धर्मवीर सिंग, रवींद्र कुमार, प्रवेंद्र बालियान आदि उपस्थित होते।